अमीबाजन्य विकार अर्थात अमीबियासिस। अमीबाजन्य विकार हा आमांश या रोगाचा एक प्रकार आहे। अमीबा या एकपेशीय आदिजीवाच्या एंटामीबा हिस्टॉलिटिका जातीमुळे हा रोग होतो। हा रोग जगातील सर्व देशात आढळतो। आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आग्नेय आशिया या प्रदेशात या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झालेला आढळतो। जगामध्ये सुमारे 50 लाख लोकांना दरवर्षी या रोगाची लागण होते आणि त्यातील 40 ते 50 हजार लोक मृत्युमुखी पडतात। एंटामीबा हिस्टॉलिटिका या आदिजीवाच्या संसर्गाने मोठ्या आतड्याच्या अस्तरास दाहयुक्त सूज येते। या अमीबाच्या 2 अवस्था असतात, परिस्थिती अनुकूल असताना क्रियाशील अवस्था असते आणि प्रतिकूल असताना पुटीमय अवस्था म्हणजेच कवचयुक्त अवस्था दिसते। रोगवाहक व्यक्तीने हाताळलेल्या अन्नपाण्यातून आणि दूषित पदार्थावर बसलेल्या माशांमुळे या रोगाचा प्रसार होतो। क्रियाशील अमीबा जठरातील हायड्रोक्लोरिक आम्लाने नाश पावतात, पण पुटकावस्थेतील अमीबावर ज्या आम्लाचा परिणाम होत नाही असे अमीबा लहान आतड्यात गेल्यावर स्वादुपिंड स्त्रावाच्या परिणामाने पुटीतून मोकळे होऊन त्याच्यातून अनेक पटीने क्रियाशील अमीबा तयार होतात। ते सर्व मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात जातात आणि नंतर आतील बाजूच्या नाजूक थराचा छेद करतात आणि त्या खालील थरात प्रवेश करतात। तेथे त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या विषामुळे पेशींचा ऱ्हास होऊन आतड्यात व्रण उत्पन्न होतो। रक्तवाहिन्यांच्या मार्गाने हे अमीबा यकृत, मेंदू, फुफ्फुस आणि प्लीहा या ठिकाणी प्रवेश करतात। त्यांच्यामुळे पूयुक्त फोड उत्पन्न होऊ शकतात। संसर्ग झालेल्या व्यक्तीला जुलाब होतात। मल दुर्गंधीयुक्त असतो, त्यात चिकट श्लेष्मा आणि काळपट रक्त पडू लागते। त्यामुळे अशक्तता, अरुची, पोटात उजव्या बाजूस दुखणे वगैरे लक्षणे दिसू लागतात। हा रोग चिरकाली असून सातत्याने त्याची लक्षणे दिसून येतातच असे नाही, पण अशी व्यक्ती वाहक म्हणून रोगप्रसार करीत असते। या रोगाचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत रक्त आणि शौचाची तपासणी करणे आवश्यक असते। सूक्ष्मदर्शकाखाली या रोगाचे एकपेशीय अमीबा आणि त्यांच्या पुटी दिसून येतात। शिजवलेले अन्न, उकळलेले पाणी आणि वैयक्तिक परिसराची स्वच्छता ठेवणे इत्यादी गोष्टी या रोगापासून दूर राहण्यास मदत करतात। पॅरामोमायसिन, ह्युमॅटिन सारखी प्रभावी औषधे या रोगाच्या उपचारासाठी अलीकडच्या काळात उपलब्ध झाली आहेत। ही नोंद अ.ना. ठाकूर यांनी लिहिली आहे।